जखऱ्या अध्याय सात दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी असे झाले की नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चतुर्थीला परमेश्वराचे वचन जखऱ्यास प्राप्त झाले. तेव्हा बेथेलकरांनी शरेसर रगेमेलेक व त्यांचे लोक यास परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे यास असे विचारण्यास पाठविले की आम्ही वर्षानुवर्ष करीत आलो तसे पाचव्या महिन्यात एकांती बसून रुदन करावे काय. मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तू या देशातील सर्व लोकास व याजकास विचार, तुम्ही 70 वर्षे पाचव्या व सातव्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय. तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच खात पीत नाही काय. यरुशलेम वसलेले व आबादी आबाद होते आणि त्याच्या सभोवतालचे गाव तसेच दक्षिण देश व तळवट यात वस्ती होती तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हेत काय. मग परमेश्वराचे वचन जखऱ्यास प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे तुम्ही खरा न्याय करा व एकमेकास प्रेम व करुणा दाखवा आणि विधवा अनाथ परके व निराश्रित यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका. पण ते ऐकतना त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले. पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठविलेले धर्मशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्याजवर मोठा कोप झाला. तेव्हा असे झाले की तो हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही म्हणून ते हाक मारितील तरी मी ऐकावयाचा नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यामध्ये मी त्यास वावटळीने उडवीन. त्यांच्या मागे त्यांचा देश उजाड झाला आहे त्यातून कोणी जात येत नाही कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.